नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयांत गोरवांक खावपाक लागता त्या चाऱ्याचो उणाव भरून काडपा खातीर राज्य सरकारान आतां गोंय चारो संसाधन उदरगत आराखडो मंजूर केला. गोंय पशुसंवर्धन खात्या वतीन हो आराखडो प्रत्यक्ष चालीक लावन गोंय चारो कृती दळावरवी या कामांचेर लक्ष दवरपाचो निर्णय सरकारान घेतला. हे खातीर उत्तर गोंयांतल्या 10 आनी दक्षिण गोंयांतल्या 10 गांवांनी चारो पिकावळीची शेती करपाचें सरकारान येवजिला. या पायलट प्रकल्पा खातीर 1.38 कोटी रुपयांची तरतूद केल्या. गोंयांत दुदाचो वेवसाय करतात तांकां गोरवांक लागपी चारो राज्यांत मेळना. हो चारो शेजारच्या राज्यांतल्यान मागोवचो पडटा, जाल्यार गोंयांत गरजेच्या तुळेंत फक्त 40% चाऱ्याची पिकावळ घेतात. गोंयचो पर्यटन हंगाम सप्टेंबर म्हयन्या सावन सुरू जाता. आमी पर्यटकांक येवकार दिवपाक सज्ज आसात, मात ते खातीर सरकारान गोंयच्या दर्यादेगेंचेर शेक घालपाक आमकां बेगोबेग परवानगी दिवची, अशी मागणी गोंय शेक मालक संघटनेन पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांची पणजे पर्यटन भवनांत भेट घेवन केली. पुरुष शेका घालपाक ऑगस्ट म्हयन्यांत सुरू जाल्ले, मात अंदूक कळाव जाला. चवथी उपरांत बेगोबेग शेक घालपाक पर्यटन खात्यान परवानगी दिवची अशी मागणी हे वेळार संघटनेच्या जाळवणदारांनी मंत्री रोहन खंवटे हांकां केल्या. हे वेळार पर्यटन मंत्र्यांनी चवथी उपरांत बेगीनूच शेका घालपाक परवानगी दिवपाक सुरू करतले अशें आश्वासन दितना सांगले.
फर्दर कन्सेंट घेऊन आम्ही नोटिफिकेशन काढून रजिस्ट्रेशन ऑफ शेक्स चालू केले असा. इमिजिएटली ऑन प्रायोरिटी सगळे कॅटेगरी ऑफ शेक्स जितले आम्ही गव्हर्नमेंटचे असा ते रिन्यू करून दिवप आणि त्यांना त्यांच्या कामात लागप आणि सीझनात लेट जावप ना. कित्याक चवथ जायना फुडें जी चवथीची सुटी असता त्या सुटयेन खुबशे टुरिस्ट गोंया येतात आणि त्या टायमार परत बिचार येऊन शेक ना इज नॉट अ गुड मेसेज. त्याच्या खातीर त्यांना किती जाय आसले आता पर्यंत त्यांच्या बरोबर राहून वी हॅव एन्श्युअर्ड डेट वी हॅव फुल्ली सपोर्टेड आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स.
दर्यादेगांचेर जे दलाल भोवतात तांचेर अजूनय पुलिशेन कडक कारवाय करपाची गरज आसा. ते फकत तिकेटीच विकनात जाल्यार पर्यटकांक लेगीत नागयतात असो हुस्को पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दलालाच्या प्रस्नाविशी उलयतना व्यक्त केला. गोंय साधन सुविधा उदरगत म्हामंडळा वतीन म्हापसा मोरोड्या नव्या सरकारी संकुलाची बिल्डींग बांदपाचो प्रस्ताव म्हामंडळान सरकारा कडेन मांडला. या बिल्डींगेंत म्हापशेची वेगवेगळी सरकारी कार्यालयां एकीकडेन हाडटले अशी माहिती म्हामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो हांणी पणजे पत्रकार परिषदेत दिल्या. सुमार 5,000 चौखण मीटर जागेत 5 ते 6 माळ्याची बिल्डींग म्हापशेत साकारतले, जाल्यार बिल्डींगेच्या बांदकामाक सुमार 110 कोटी रुपया अदमाशीत खर्च येतलो. या बिल्डींगेंत 190 कार पार्किंग जाल्यार 500 मोटरसायकली पार्क करपाक मेळटल्यो. हातून कॅन्टीन, कॉन्फरन्स हॉल तसेच हेर सुविधा उपलब्ध असतल्यो अशी माहिती मायकल लोबो हांनी दिल्या.
कॉम्प्लेक्स विकफील हाऊस, अ कॅन्टीन, माहिती घर, बारदेस बाजार एंड ऑल गव्हर्नमेंट ऑफिसेस अंडर वन रूफ विच इज हॅव्हिंग 5 to 6 फ्लोर्स टोटली विथ कॉन्फरन्स हॉल विथ डबल हाईट बेसमेंट. सो ऑल दिस इज वेल प्लॅन्ड बाय GSIDC विच विल गो फॉर फायनान्शियल अप्रुव्हल इन द नेक्स्ट वीक. म्हणजे चवथ झाली तशीच आम्ही फायनान्शियल अप्रुव्हल हाडटले आणि याचा टेंडर करते.
गोयात केंद्र सरकारच्या एग्रीस्टॅक ही डिजिटल सुविधा सरकारान चालीक लायल्या. शेतकऱ्यांचा डिजिटल कृषी डेटा तयार करप हो या उपक्रमाचा उद्देश असा. शुक्रारा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांनी गोयात एग्रीस्टॅकात नोंद झाल्या पहिल्या 5 शेतकऱ्यांचा भोवमान केला. हे 5ही शेतकरी सुर्ला गावातले असतात. एग्रीस्टॅकच्या माध्यमातल्या दरेक शेतकऱ्याक एक वेगळा डिजिटल ID मिळता. हो ID शेतकऱ्याच्या वैयक्तिक माहिती सहित भौगोलिक संदर्भात नोंद केलेली जमीन नोंद आणि पिकावळीच्या माहितीकडे जोडिल्ली असा. या ID खातीर शेतकऱ्यांक सरकारी अनुदान, बँकेचे कर्ज आणि त्यांच्या गरजेनुसार शेतकी मळावेले मार्गदर्शन मिळवप सोपे जातले. तसेच सरकारी सेवांचे वितरण पारदर्शक आणि कार्यक्षम जावपाक मदत जातली. राज्य सरकारान खाजगी बस येरादारी खातीरची म्हजी बस येवजण अधिसूचित केल्या. या येवजणे खाला लाभार्थी बस मालकांक दर किलोमिटरा फाटल्यान 5 रुपयांचे अनुदान मेळटले. तसेच वर्सुकी विमा हप्त्या खातीर चडांचड 40,000 मेळटले. 15 वर्सां परस पोरण्यो बशी बदलून नवी बस घेवपी मालकांक 10 लाख रुपयांची मजत मेळटली, पूण नव्या बशींत उण्यात उणे 27 प्रवाशी बसपाची व्यवस्था आसपाक जाय. सगळ्या बशींनी व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि ऑटोमॅटिक तिकीट मशीन आसप सक्तीचे असा. कंडक्टर प्रशिक्षित असपाक जाय आणि त्यांनी योग्य गणवेश तसेच नावाचा बॅज लावपाक जाय. गोय वेधशाळेच्या अदमासाप्रमाण राज्यात फुडले 2 दिवस पाऊस पडपाची शक्यताय असा. चीनात चालू असलेल्या आशियाई हॉकी सर्तीच्या पहिल्या उपांत्य फेरियेत भारतीय दादल्यांच्या पंगडान मलेशियाचेर 3-1 अशी मात करून निमण्या फेरियेत सुवात मिळवल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.